महाराष्ट्राची जरी पेटा अंजल्याची नाव चांगली परी चांगली नाट्य पंढरी संतांची
नमस्कार मंडळी, युनिसेफ SBC 3 आणि ग्रीन FM संयुक्त विद्यमातून आजचा हा कार्यक्रम आम्ही आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत. समुदाय की आवाज हा उपक्रम सध्या राबवला जातोय आणि या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातल्या एक मोठ्या प्रॉब्लेमवरती सध्या नजर घातली जाते, ती म्हणजे बालविवाह. सध्या आपल्या सांगलीसारख्या एका प्रगत शहरामध्ये तर ह्या घटना जरी कमी असल्या तरी सांगली जिल्ह्याचा जर का एकूण विचार केला तर छोट्या छोट्या काही गावांमध्ये अजूनही अशा घटना बघायला मिळतात. नुकतंच अशाच काही ठिकाणी बालविवाहाचा प्रसंग होता आणि त्या ठिकाणी एनजीओच्या माध्यमातून हा बालविवाह रोखण्यात सुद्धा आला. एक चांगलं काम या एनजीओच्या माध्यमातून सध्या घडतं आणि अशा बऱ्याच प्रकारे सध्या लोकांच्या मध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी सरकारकडून मुलीचं वय 18 आणि मुलाचं वय 21 पूर्ण झाल्याशिवाय विवाह करण्यास बंदी आहे असं सांगून सुद्धा किंवा त्याचे कायदे कानून सगळे लोकांना माहिती असून सुद्धा लोक अजूनही पूर्णत जागृत झालेले नाहीयेत. म्हणून अशाच प्रकारे अगदी ग्राउंडवरती जाऊन लोकांना ह्या गोष्टी समजावून सांगण्यासाठी ग्रीन FM माध्यमातून एक पथनाट्य सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आपल्या सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातल्या एक छोटंसं गाव म्हणजेच मल्लेवाडीमध्ये आम्ही जातोय सध्या आणि तिथं हा पथनाट्याचा प्रयोग आम्ही तिथं करणार आहोत.
नमस्कार विद्यार्थी विद्यार्थिनींनो, आज 90.4 ग्रीन FM आणि युनिसेफच्या वतीनं बालविवाह या विषयावरती पथनाट्य करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी तुमच्या शाळेमध्ये आलोय. तुम्हा सर्वांचं स्वागत. मला एक गोष्ट सांगा, प्रत्येक गोष्टीला वयाचं, कायद्याचं आणि परिपक्वतेचं एक बंधन आहे. म्हणजे शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर विशिष्ट एक वय व्हायला लागतं, त्याच्या आधी ऍडमिशन दिलं जातं का? नाही. ज्येष्ठ नागरिक म्हणून आपण संबोधतो नागरिकांना, त्याला सुद्धा एक विशिष्ट वय व्हायला लागतं. रेल्वेचा फ्री पास आहे किंवा सवलत आहे ती सुद्धा एका विशिष्ट वयानंतर मिळते, म्हणजे वयाचं एक बंधन आहे. बालविवाहाचं प्रमाण अलीकडच्या काळात खूप कमी आहे, पण अजूनही आपण असं बघतो की आजूबाजूच्या अनेक खेडेगावातून ग्रामीण भागातून या पद्धतीचे बालविवाह होत असतात. बालविवाह नेमकं होतो कुठं? तर बालविवाह होतो हा विशेषतः ग्रामीण भागात, आणि त्याची अनेक उदाहरणं आहेत. त्यातलं ऊसतोड कामगार हे ज्वलंत उदाहरण आहे. आज एक जागरूकता करण्याच्या निमित्ताने मी तुम्हाला आज आम्ही सगळे इथं आलोय. बालविवाह का नसावा? आता कायद्याचं बंधन, कायद्याची तरतूद, नेमका शिक्षा काय होते, त्या लग्न लावणाऱ्या भटजीला काय शिक्षा होते, मध्यस्थीला काय होते, उपस्थितांना काय होते, हे सगळं तुम्हाला सांगितलं जाईलच. परंतु नुसतं कायद्याचं भय असं नव्हे तर ते का बालविवाह करायचा नाही हे सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही सगळे शेतकरी भागातले लोक आहे, ग्रामीण भागातले, शेती तुमच्या घराघरात आहे. ऊसाचं वाडं जे असतं त्याच्या खालच्या दोन कांडे असतात त्याला वाडं म्हणतात. ते वाडं घेऊन तुम्ही ऊसाचा रस काढायला कधी गेलाय का? नाही ना, कारण त्यातून रस बाहेर येत नाही. तुम्ही मुली स्वयंपाक करता, कुकर लावल्यानंतर एक शिट्टी झाल्यावर कधी गॅस बंद करता का? नाही. का? कारण भात शिजत नाही, शिजण्यासाठी 3 शिट्ट्या व्हावे लागतात. झाडावर उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या झाडाला आंबे लागतात. कैऱ्या म्हणून काढून कधी आमरस केलाय का? नाही. कैऱ्याचं लोणचं होतं, आमरस व्हायला आंबा पिकावा लागतो, थांबावं लागतं. म्हणजेच निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला परिपक्व व्हायला एक विशिष्ट काळ जावा लागतो, आणि तो आपल्या मानवी जीवनामधला काळ हे मुलीचं वय 18 आणि मुलाचं वय 21 पूर्ण झाल्याशिवाय लग्न करायचं नाही. म्हणून कायद्याचं बंधन आहे, त्याच्यामागे शास्त्रीय आणि शारीरिक आधार आहे हे सांगण्याचा आमचा आजचा उद्दिष्ट आहे. एक तुम्हाला जातात आणखी एक गोष्ट सांगतो. बऱ्याच मुलांना आपण चर्चा करतो की हा केवढासा मुलगा आहे, त्याला चष्मा लागला, आणि बरेच वेळ म्हणतो अरे या लहान वयात त्याला साखर आहे किंवा रक्तदाब आहे. हे का होतं? तर जो अलीकडे निष्कर्ष जो आला आहे त्यामध्ये असा एक सर्वे पुढे आला आहे की अल्पवयीन आईला, मातेला जे मूल जन्माला येतं त्याला पुढच्या भविष्यात लवकरात लवकर ब्लड प्रेशर आणि साखर म्हणजे डायबिटीस होण्याची शक्यता असते तेव्हा लक्षात ठेवा बालविवाह घातक आहे. आपल्या घरात होऊ देऊ नका. आणि शेजारी आपल्या मैत्रिणीचा जर होत असेल तर हेल्पलाईन नंबर तुम्हाला सांगितला जाईल त्याच्यावरती कॉल करा. ओके
चला तर मंडळी जाऊया मल्लेवाडीमध्ये आणि सादर करूयात एक छानसं पथनाट्य.
चलो अब शुरुआत करे
बाल विवाह का नाश करे.
चलो अब शुरुआत करे
बाल विवाह का नाश करे.
चलो अब शुरुआत करे
बाल विवाह का नाश करे.
पहले पढ़ाई
फिर विदाई.
पहले पढ़ाई
फिर विदाई.
चलो अब शुरुआत करे
बाल विवाह का नाश करे.
चलो अब शुरुआत करे
बाल विवाह का नाश करे.
पहले पढ़ाई
फिर विदाई.
पहले पढ़ाई
फिर विदाई.
चलो अब शुरुआत करे
बाल विवाह का नाश करे.
चलो अब शुरुआत करे
बाल विवाह का नाश करे.
नमस्कार नमस्कार नमस्कार
नमस्कार नमस्कार नमस्कार.
90.4 ग्रीन FM आणि युनिसेफ यांच्या वतीनं आपल्या समोर सादर करीत आहोत पथनाट्य. चलो अब शुरुआत करे
बाल विवाह का नाश करे.
चलो अब शुरुआत करे
बाल विवाह का नाश करे.
मेहरबान कदरदान साहेबान सर्वान खाना मिठा रो या शर्फा जय तो ये कहते हैं ना कहते हैं वो कोई भी हो जंगली सब पुरुष का खेल है जंगली इसका कोई फर्क नहीं पड़ता. तैयार नगरी क्या मल्लेवाड़ी क्या शायद विक्रमाजी तैयार आए सर मुलीनो पुरानो आप अपनी कपड़े दागिने पट्टी में समोन ठेवा बाया अपनी चेन उगड़ी दी क्या नगरी से
ललकारी तुकड्या मोठ्याने दिलास
हो राजे ललकारी दिली की त्यामुळे लोकांची पाटली
पाटली
या नगरीच्या राजा विक्रमादित्य राजे मगाशी घेतला की डायलॉग रामदेव बाबाचा
अरे कमरेमध्ये माझा करक भरली करा
राजाला सांगतो की पाच लग्न करू नका एवढा मोठा राजवाडा अहो एवढा मोठा राजवाडा एवढी नोकर चाकर राजाचा एखादा ताब्यात तिकडे करू देत नाही.
बरं मला शरीर काहीतरी व्यायाम पाहिजे नाही. ठीक आहे व्यायाम करतो आता
राजे एक मिनिट तिथं वाप पाहतो. अहो तसं काय महाराज मी आहे पायवण माणूस चांगलाच तुडवतो निघून
डॉक्टर त्यापेक्षा मी आपलं आयोडेक्सच लावतो.
लावा आयडेक्स लावा झंडू पंप लावा धंदे करता कशाला.
अरे मी असा अपमानच केलेला आहे जोपर्यंत वेस्टला माझ्या पाठीवरती जाऊन त्या मल्लेवाडीचा वेशभ्रंश मी न बोलताच नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही.
महाराज माझ्याकडे आयडे
तुझ्याकडे आयडे आहे
होय
माझ्याकडे एअरटेल आहे
अरे सांग महाराज यावेळी मल्लेवाडीच्या वेशीवर जो वेता आला त्याला काय बोलूच नका.
अरे मी तसाच ठरवतो पण प्रत्येक वेळेस काहीतरी बोलतो मला भाग पडतो सर आज सुद्धा आपला तिकडे जायचा आहे.
महाराज आज येत नाही मला पुरी बघायला येणार.
अरे आज मी तुला घेऊन जाणार आहे.
हो मी येत नाही मला तुम्ही जाऊ
चल ओपडे
तुम्ही ओपडे.
अरे तू ओपडे
तुम्ही ओपडे.
अरे तू ओपडे
तुम्ही ओपडे.
महाराज मुलांना शिकवाय कोण आहे
तुम्ही
रोपडे. आज त्या बेटा घेतल्याशिवाय महाराणीचं तोड बनणार नाही.
बघू नका महाराज मी बघ
तरी जो म्हणत होता
कीर्ती
म्हणून नाही ना म्हणून बसलाय कसा हा प्रत्येक वेळ असाच काहीतरी बोलतो बोलायला भाग पडतो पण बेटा तुला असं विचारा नाही
प्रत्येक वेळी तू आता आज बोलतोस आणि असाच बोलतोस आज तुझा तूच बसणार
माझ्या पाठीवरती नाही याच्या पाठीवरती
आपल्याला काय
कुठला पण घोडा
राज्याची परिस्थिती
अरे माझं राज्य अरे बघ कसं आनंदात आणि सुखात सांगतंय
आनंदात तुला काही प्रश्न विचारतो
चार
राजा विक्रमा मला सांग बाल विवाह म्हणजे काय आणि त्याचं आपल्या राज्यातील प्रमाण किती आहे
सुपूर्ण अरे बेटा आज काय विचारतो बघ बाल विवाह म्हणजे काय
होय
तर बेटा ऐक मुलाचं किंवा मुलीचं लग्न होत असताना कायद्याने ज्या वयाला मान्यता दिलेली आहे त्या वयापेक्षा जर कमी वयात लग्न झालं तर त्याला बालविवाह म्हणतात त्याचबरोबर बेटा शुक्रड्या आपल्या राज्यात सुद्धा पूर्वी असं होतं की मूल पोटातच आहे तोपर्यंत त्याचं लग्न पैपावणं लावून सुद्धा होत होते
मूल जन्मायच्या अगोदर लग्न पाळण्यात सुद्धा लग्न होत होती पाळण्यात लग्न होती
आणि त्याचबरोबर हुंड्याची प्रथा होती
हुंड्याची प्रथा होती
पतीची प्रथा होती विधवा होत्या
विधवा प्रथा होती
त्याच पद्धतीची एक प्रथा म्हणजे बालविवाह
त्यातीलच एक प्रथा म्हणजे बालविवाह
अरे आपल्या या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये पूर्वीपासून स्त्रियांना हा दुय्यम दर्जा दिला गेलेला आहे
बरोबर
स्त्री म्हणजे मुलगी म्हणजे आपण भार आहे असं वाटतं त्यामुळं माझ्या राज्यामध्ये पूर्वी खूप बालविवाहाचं प्रमाण होतं पण वेताळा काही कायदे आले जनजागृती झाली परिवर्तन झालं आणि ते प्रमाण थोडं कमी झालं
म्हणजे प्रमाण आता कमी झालं आहे
कमी आहे वेताळा पण तरी सुद्धा माझ्या या मल्यवाडी राज्यामध्ये छोप्या पद्धतीने बालविवाह होतात
म्हणजे लपून छपून अजून सुद्धा बालविवाह केले जातात राजा विक्रमा आता मला सांग बालविवाह केल्यामुळं मुलांच्या किंवा मुलींच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती काय परिणाम होतात रे
अरे वेताळा खूप खूप परिणाम होतात अरे सुपुर्णे यांचं वय तरी काय वेताळा खेळण्या बागडण्याचं वय यांचं
खेळण्या बागडण्याचं वय शिकण्या सवरण्याचं वय
अरे या वयात लग्न केल्यामुळे या मुलांना लैंगिकतेविषयी काही माहिती नसतं आणि कमी वयात लग्न केल्यामुळे मुलं जन्माला येतात
ते
मुलं जन्माला घालण्यासाठी मुलींची त्या स्त्रीची गर्भधारणा जी आहे ती सुद्धा सक्षम नसते
बरोबर आहे
आणि याच्यामुळे काय घडतं माहितीये
का काय होतं
बाळंतपणामध्ये होणारे जे बाळ आहे ते बाळाचा कधी कधी मृत्यू होऊ शकतो कधी कधी मुलीचा मृत्यू होऊ शकतो आणि आता सरांनी सांगितलं कमी वयामध्ये लग्न झालेल्या मुलांना बीपी शुगरचा त्रास सुद्धा आहे
बरोबर
आले लक्षात तुझ्या व्यक्ता
लक्षात म्हणणं सगळं बरोबर आहे बाबा पण मला सांग याच्यावरती काय शिक्षा आहे का नाही काय म्हणजे बालविवाह प्रवृत्त करणाऱ्यांना काय शिक्षा व्हायला
पाहिजे याच्यावरती शिक्षा आहे की समजा 18 वर्षापेक्षा 21 वर्षापेक्षा कमी वयामध्ये लग्न होत असेल तर ते मुलगी आणि तो मुलगा जो आहे तर त्यांच्या आई वडिलांना 2 वर्ष सक्त कैद नुसतीच कैद नाही तर सक्त मजुरीची कैद त्याचबरोबर 1 लाख रुपये दंड भरावा लागतो बेटा त्याचबरोबर तुला सांगतो लग्नाला जे उपस्थित आहेत पाहुणे मंडळी
बरोबर
त्यांना सुद्धा 2 वर्ष कैद व सक्त मजुरी
लग्नालाच आहे तुमची चोरी झाल्याची लग्नाला जाताना पोरगा आणि पोरगीचं वय पूर्ण आहे तिने बघायचं मग लग्नाला जाईल
आणि त्याचबरोबर आई वडील तर आहेच पण पालक आहेत मित्र परिवार आहेत कुणीही लग्न जमवताना जो मध्यस्थी आहे त्याला सुद्धा 2 वर्ष कैद सक्त मजुरी
बरोबर आहे म्हणजे पत्नी तिकड करायची नाही
1 लाख रुपये दंड
बरोबर राजा विक्रमा ही शिक्षा ठीक आहे रे पण याच्यासाठी काय सरकार कायदा केलाय का कायदा
अरे कायदा केलाय की 7 नोव्हेंबर 2007 रोजी
बस
हे कायदा केलेला आहे
त्याचं नाव काय
बाल विवाह प्रतिबंध नियमन 2006
बाल विवाह प्रतिबंध नियमन 2006
या कायद्यामुळे मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण पाहिजे मुलाचं वय 21 वर्ष पूर्ण पाहिजे तरच त्या विवाहाला कायद्याने मान्यता आहे
बर राजा विक्रमा तू सगळं बरोबर सांगितलं शिक्षा सांगितलं कायदे सांगितलं म्हणजे मुलांचं वय कसं कुठल्या वयात लग्न केलं पाहिजे
21 वर्षानंतर लग्न केलं पाहिजे मुलाचं
21 वर्षानंतर
मुलींचं
18 वर्षानंतर पण आपल्याकडे काय होतंय
पंचम कायदे होते बाबा अरे आपल्याकडे असं होतं लोक काय बघतात पाहिजे
का
मुलगा बघायला गेल्यानंतर मुलगी बघायला गेल्यानंतर मुलगा बघायला गेल्यानंतर मुलगा बघतात मुलगा कसा दिसतोय घरामध्ये लग्नासाठी तुम्हाला जर तगादा लावत असतील तर तुम्ही केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने 0 ते 18 वयोगटातील मुलांसाठी काळजी व संरक्षण ज्या मुलांना हवं त्यांच्यासाठी चाइल्डलाईन 1098 नावाची हेल्पलाईन सुरू केली आहे बेटा
1098 ही हेल्पलाईन काय बाबा
तर ही हेल्पलाईन अशी आहे ही हेल्पलाईन 24 तास सुरू असते आणि समजा जर तुम्ही तुमच्या पाठीमध्ये तुमचे आई वडील म्हणत असतील लग्न करा पुरकी दावी झाली लग्न करा मामा म्हणत असते लग्न करा मुलीचं असं कोणी तुम्हाला फोर्स करत असेल तर तुम्ही कधीही रात्री 2 वाजता जरी तुम्हाला तुम्ही फोन केला मैत्रिणी 1098 ला तर पोलीस गाडी तुमच्या दारात येते
बरोबर आहे
आणि समजा जर तुमच्या मुलीचं तुमच्या मैत्रिणीचं सुद्धा लग्न होत असते तर तुम्ही फोन करा असं माझ्या मैत्रिणीचं लग्न होते तुम्ही या तुमचं नाव कुठेही घेतलं जात नाही तुमचं नाव पूर्णपणे गोपनीय ठेवलं जातं तुमच्या एका फोन मुळे एखाद्या मुलाचा करिअर घडू शकतं त्याचं आयुष्य बर्बाद होतं आता वाचू शकतं
बरोबर आहे
गरज आहे तेव्हा म्हणजे तुमच्या विश्वासाची आणि तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून त्याला सपोर्ट करण्याची तुमच्या मित्राला
शिकवून आपलं करिअर केलं पाहिजे मग लग्नाचं
बरोबर
मैत्रिणी आपल्या शहरामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या गल्लीमध्ये मुलाचं लहान वयात लग्न होत असेल तर 10-98 म्हणजे 1098 हेल्पलाईन नंबर आहे त्या हेल्पलाईन नंबर वरती फ्री मध्ये आहे मोबाईल वरती डायल करायचं 10-98 आणि 10-98 ला फोन करून सांगायचं बाबा हो आमच्या गल्लीत एखादं असं लहान वयामध्ये लग्न करायला लागले जबरदस्ती ना तुम्ही या तर त्यांनी येणार तिथं आणि त्यांच्यावरती कारवाई करणार आणि तुम्ही फोन केला हे कुणाला सुद्धा कळणार नाही म्हणून 10-98 या हेल्पलाईनचा चांगल्या प्रकारे वापर करा
आणि महत्वाचं आपले दुश्मन समजून त्यांचं लग्न नका मोडू हे महत्वाचं
तर हे पत्रात ते सादर केलं होतं युनिसेफ इंडिया आणि 90.4 यांच्या वतीनं पत्रकाचं नाव होतं पहिले पढाई
फिर विदाई
पहिले पढाई
फिर विदाई
पहिला शिकायचं आणि मग लग्न करायचं धन्यवाद
मंडळी जसं सांगितलं पथनाट्य तर सादर झालेलं आहे आणि मुलांनी हे पथनाट्य खूप एन्जॉय सुद्धा केलं आणि विक्रम वेताळ एक आवडीचा विषय लहानपणीपासून विक्रम वेताळाच्या कथा मुलं वाचतात किंवा त्यांचं चित्रण जे आहे ते सुद्धा डोळ्यासमोर असतं पण मला वाटतं की पहिल्यांदाच ही मुलं प्रत्यक्षामध्ये विक्रम आणि वेताळाला बघत होती आणि हे पथनाट्य सादर झाल्यानंतर आता मुलांच्या काय भावना आहेत किंवा त्यांच्यापर्यंत काय गोष्टी पोहोचल्यात चला तर ऐकूयात. सध्या एक मुलगी माझ्यासोबत आहे. बाळ तुझं नाव काय?
मधुरा.
कितवीत असू?
मी पाचवीत आहे.
ओके. आता पथनाट्य बघितलं त्यातले विक्रम वेताळ तुला माहिती होते?
नाही.
पहिल्यांदाच बघितलेस तू?
हो.
वा. विक्रम वेताळ आता तुला काय सांगितलं त्यांनी तुला ते कळलं?
हो, त्यांनी ते बालविवाहाची माहिती सांगितली.
ओके. आता बालविवाहाबद्दल त्यांनी विक्रम आणि वेताळांनी जे सांगितलं त्याच्यासाठी वय काय सांगितलं ग?
वय मुलीचं वय 18, मुलाचे वय 21.
व्हेरी गुड. म्हणजे ही गोष्ट तुला आधी माहिती होती का?
नाही.
अच्छा, आता या पथनाट्यातून तुला कळलं की मुलाचं वय 21 आणि मुलीचं वय 18 असल्यावरच त्यांचं लग्न करायचं. आता तुमच्या शाळेमध्ये आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करत असता, तुमच्या घरामध्ये किंवा एकूण याच्यामध्ये तुला असं कोणी माहितीये का की ज्यांचं वय असं लवकर लग्न झालंय? म्हणजे सगळ्या वयात सगळ्यात योग्य वयात लग्न सगळ्यांचे होतात बरोबर. तू सुद्धा मोठी झाल्यावरती आई बाबांना सांगायचं की तुला जेवढं शिक्षण घ्यायचंय की तुला काय पुढे करायचंय, नोकरी करायचंय, ते सगळं व्यवस्थित करायचं आणि त्याच्यानंतरच मग लग्न माझं लावा असं सांगायचं आई वडिलांना. ओके.
हो.
येस. थँक्यू मधुरा. व्हेरी गुड. आलोकनाथ कितवीत आहेस तू?
सहावी.
सहावीत. लग्न कधी करणार आहेस? ते अजून ठरवलं
नाही.
नाही ठरवलं. तर मंडळी आलोकनाथ आहे, सहावीत आहे, म्हणजे बऱ्याचशा मुलांनी पथनाट्य आणि त्यात हसले सुद्धा, आनंद सुद्धा घेतला आणि त्यातनं माहिती सुद्धा आणि एक जागृतीपर हे पथनाट्य होतं. आलोकनाथ तुला काय कळलं रे या पथनाट्यातून?
की मुलांनी 21 वर्षाच्या पुढे व मुलींनी 18 वर्षाच्या पुढे लग्न करावे व अशी जबरदस्ती कोणी करत असेल तर 10-98 या नंबरवर फोन करून पोलिसांना फोन लाव.
वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आलोकनाथ, हा नंबर जो आहे 10-98 याला चाइल्ड हेल्पलाईन म्हणतात काय?
चाइल्ड हेल्पलाईन.
हा, म्हणजे कुणीही तुमच्यावरती जबरदस्ती करत असेल किंवा तुम्हाला जर का कळलं कोणावरती अशी जबरदस्ती होते तर तुम्ही या नंबरवरती फोन करायचा आणि त्या लोकांना सांगायचं की बाबा असं असं आमच्या इथे ही गोष्ट घडतीय. तुझ्या माहितीमध्ये कुणाची अशी जबरदस्तीने लग्न करून दिलेत
काय? काय माहित
नाही. बरं, एक 2-4 वर्षानं तुझं लग्न करायचं ठरलं तर करणार का?
नाही.
नको का? चांगली मुलगी असली तर?
नाही.
तरी पण नाही. व्हेरी गुड. तुझं वय 21 झाल्यावरती, पूर्ण शिक्षण झाल्यावरती, व्यवस्थित तू सज्ञान झाल्यावरती मगच तुझं लग्न करायचं. ओके. येस. थँक्यू आलोकनाथ. तर मंडळी, सध्या आम्ही मल्लेवाडीमध्ये आहोत आणि मल्लेवाडीच्या हायस्कूल मधली मुलं सध्या आमच्या सोबत आहेत. नुकतंच आम्ही इथं पथनाट्य सादर केलं. शाळेच्या शिक्षिका जाहिदा मॅडम सध्या माझ्यासोबत आहेत. मॅडम, काय सांगाल, पथनाट्य कसं वाटलं आणि यातनं संदेश नक्की मुलांपर्यंत पोहोचला?
अतिशय सुंदर असं पथनाट्य होतं. त्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदनही करेन आणि आभारही मानेन की समाजाला एक वेगळी दिशा तुमच्या पथनाट्यांमधून मिळेल. या पथनाट्यामध्ये बघणारे प्रेक्षक म्हणून जी मुलं आहेत त्यातले 10 मुलांनी जरी याचा म्हणजे फायदा उचलला तर नक्कीच समाजामध्ये हे फायदेशीर ठरणार आहे.
नक्कीच मॅडम, जसं तुम्ही सांगितलं की आता सगळ्या मुलांपर्यंत हे पथनाट्य पोहोचलं किंवा मुलांनी याचा फायदा उचलणं गरजेचं आहे. म्हणजे बालविवाहाच्या घटना आता तशा काउंट वाईज जरी कमी आल्या असल्या तरी सुद्धा काही ना काही ठिकाणी ह्या गोष्टी घडत आहेत आणि या पथनाट्याच्या माध्यमातून आम्ही ती जागृती करण्याचा प्रयत्न केला आणि आज आम्ही मल्लेवाडीमध्ये आलो. इतकं छान संयोजन आपल्या पूर्ण इथल्या मल्लेवाडीचे अगदी ग्रामपंचायत असोत किंवा शाळेची आपली ही सगळी टीम आहे त्यांच्या माध्यमातून मिळालं, त्याबद्दल आम्ही आमची ग्रीन एफएमची टीम आणि युनिसेफ SBC 3 माध्यमातून आम्ही सुद्धा तुमचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद.
धन्यवाद.
मंडळी, आपण जसं सगळ्यांची मतं ऐकली तशाच पद्धतीनं आता सध्या काय काय कायदे आहेत आणि जर का बालविवाह केला तर त्याला काय शिक्षा होऊ शकते याबाबतीत सुद्धा आपण जाणून घ्यायला हवं आणि त्यासाठीच आपल्या ग्रीन स्टुडिओमध्ये असेच एक अधिकारी सुद्धा सध्या आपल्यासोबत आहेत. चला तर ऐकूयात त्यांच्याकडून काय त्याच्यासाठी कायदे आहेत आणि काय शिक्षा होऊ शकतात.
नमस्कार, 90.4 ग्रीन एफएम तुम्ही ऐकत आहात आणि मी आरजे हर्षदाय सध्या तुमच्या सोबत। बालविवाह अर्थात ही संकल्पना आता कुठे ना कुठेतरी कमी होतीये, पण तरी सुद्धा काही गावाच्या ठिकाणी अजूनही बालविवाह होताना दिसतात आणि हेच बालविवाह रोखायचे आहेत आणि पूर्णपणे ही संकल्पना आपल्याला थांबवायची आहे आणि त्यासाठी आज माझ्यासोबत आहेत। नमस्कार सर।
नमस्ते, मी बाबासाहेब तानाजी नागरगोजे, मी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहे।
येस, वेलकम टू दिस शो। आणि आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल की सर सध्या सुरू असलेले बालविवाहाच्या विरुद्धचे कायदे कोणकोणते आहेत।
सध्या बालविवाहाची जर पार्श्वभूमी बघितली तर बालविवाहाचे कायदे पूर्वीपासूनच जे आपल्या भारतावर शासन करणारे लोक आहेत किंवा विविध सरकार होऊन गेले त्यांनी या बालविवाहासाठी कायदे केले होते, ज्यामध्ये 1860 साली बालविवाहासाठी पहिला कायदा झाला होता। त्याच्यानंतर 1894 मध्ये म्हैसूर सरकारने कायदा केला। त्यानंतर असे कायदे होत होत स्वातंत्र्य काळानंतर आपल्याला 1955 साली हिंदू विवाह कायदा हा अस्तित्वात आला आणि त्याच्यानंतर आपण जो ज्या कायद्याअंतर्गत बालविवाह थांबवतो किंवा बालविवाह संबंधित काम करतो तर तो बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 हा आता लागू आहे।
ओके, नक्कीच सर। बालविवाह तुम्ही बऱ्याच वेळा रोखलेले असाल आणि त्यानिमित्त जेव्हा तुम्ही एखादा बालविवाह रोखता तेव्हा तिथला अनुभव काय असतो तुमचा?
सर्वप्रथम मला सांगायला आवडेल, जवळपास आपण भारताची पार्श्वभूमी बघितली तर 1970 सालीचा जर इतिहास बघायला गेला तर जवळपास आपल्याकडे 74% आपल्या भारतामध्ये बालविवाह व्हायचे आणि आपल्या राज्यामध्ये काम करणारी जी युनिसेफ जी संस्था आहे तर त्या संस्थेने 2016 एक सर्वे केला होता तर त्याच्या अनुषंगाने आपल्याकडे 2016 साली 27% आपल्या पूर्ण भारतभर बालविवाह व्हायचे, त्यामध्ये आपला जो महाराष्ट्र आहे तर तो भारतामध्ये 5व्या क्रमांक आहे। सध्या महाराष्ट्रात जवळपास 22-26% पर्यंत बालविवाह होतात आणि आपला सांगली जिल्हाही त्यामध्ये मागे नाहीये।
आणि तुम्हाला असं कुठला एखादा प्रसंग आठवतो का सर की तुम्ही तुम्हाला खबर मिळालेली आहे की इथं बालविवाह होणार आहे किंवा होत आहे आणि तिथे जाऊन तुम्ही तो रोखलेला आहे?
हो, बऱ्याच वेळेला खबर मिळत असतात। आता गेल्या 2 वर्षांमध्ये आम्ही जवळपास 30 जास्त बालविवाह थांबवले, त्यामध्ये खबर देणारे बऱ्याच वेळेला टेलिफोनिकही खबर देतात, ज्यावेळेला आपली चाईल्डलाईन ही हेल्पलाईन आहे, बालकांच्या संबंधित कोणत्याही प्रकारचे जर गुन्हे घडत असतील तर त्यासंबंधी 10-93 कॉल करून बरेच लोक आपल्याला बातमी देत असतात किंवा तक्रार नोंद करत असतात।
ओके,
त्या अनुषंगाने आपल्याकडे अशा बातम्या येत असतात किंवा तक्रार येत असतात। तसेच मला चांगलंच आठवते की मध्यंतरी 2-3 महिन्याच्या मागे एका मुलीने स्वतःहून माननीय प्रांत अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथे तक्रार दाखल केली होती आणि तिथले संबंधित प्रांत अधिकाऱ्यांनी त्यांना आमच्या जिल्हा बाल संरक्षण कक्षाचा नंबर देऊन तर त्याची रितसर तक्रार नोंद केली होती। आम्ही तो पटकन त्याच दिवशी संध्याकाळी जाऊन तो बालविवाह थांबवलेला होता।
बरं, मग त्यावेळी तिथले जे त्यांचे नातेवाईक असतील ते वगैरे असे वाद घालत नाहीत का किंवा तिथे वेगळा प्रसंग काही घडत नाही का?
बघा, बऱ्याच वेळेला आपण बघतो की लग्न करायचं म्हणलं की दोन्ही कुटुंबाचा खर्च होत असतो आणि बरेच कुटुंब असे असतात की लग्न करण्यासाठी बरेच लोक कर्ज काढत असतात, बऱ्याच पालकांनी आपल्या मुलीचं लग्न करायचं आहे किंवा आपल्या मुलांचं लग्न करायचं आहे म्हणून बराच पैसा साठवून ठेवलेला असतो आणि तो लग्नाच्या वेळेला जे काही भांडी आहेत किंवा दागदागिने आहेत किंवा बऱ्याच ज्या लग्नाच्या अनुषंगाने ज्या गोष्टी आहेत तर त्या खरेदी करण्यासाठी त्याचा वापर केलेला असतो। आता यामध्ये आपण बघतो की सर्वसाधारण जो होणारा खर्च आहे तर तो खूप जास्त असल्यामुळं आणि त्या लग्नाच्या अनुषंगानं त्यांनी त्यांच्या ज्या आजूबाजूचे जे पाहुणे वगैरे आहेत किंवा त्यांची मित्रमंडळी आहेत यांना सगळ्यांना निमंत्रित केलेलं असतं आणि त्यावेळेला आपल्याला ज्यावेळेला बातमी येते की हा जो विवाह होणार आहे तो बालविवाह आहे आणि ज्यावेळेला आपण थांबवण्यासाठी जातो तर त्यावेळेला नक्कीच ते आपल्या रोष काढतात।
बरोबर,
कारण तो विवाह करण्यामागे त्यांची जे काही काबाड कष्ट त्यांनी केलेलं असतं किंवा जी त्यांनी आयुष्यभराची मेहनत केलेली असते ती कुठेतरी वाया जाणार असते आणि त्याच वेळेला आपण तो जाऊन बालविवाह थांबवत असतो तर त्यावेळेला बऱ्याच वेळेला लोक उलट अंगावर येण्याची शक्यता असते आणि बऱ्याच वेळेला येतातही,
पण तरी सुद्धा एवढ्या सगळ्या गोष्टी होऊनही त्यांना धीर देऊन त्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगून तुम्ही हा बालविवाह रोखता आणि खूप चांगलं हे कार्य घडतं यानिमित्तानं। बालविवाह सध्या होऊ नये यासाठी ते मुलीचं वय काय आहे आणि मुलाचं वय काय असावं सर विवाहासाठी योग्य वय?
बघा, आता बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 असं सांगतोय की मुलीचं हे 18 वर्ष वय असलं पाहिजे ज्यावेळेला विवाह करायचं आहे आणि मुलाचं 21 वर्षापेक्षा जास्त असलं पाहिजे।
बरं, नक्कीच. आणि अजून तुम्हाला याच्यासाठी सगळ्यांना काय एक आवाहन करायला आवडेल की बालविवाह रोखावा यासाठी तुम्ही काय सगळ्यांना सांगाल?
मला एकच म्हणायचं आहे की बालविवाह थांबवून बालविवाह कमी होऊ शकत नाही. आता आपलं जी काय भारत सरकार आहे आणि आपली जी काही महिला बालविकास मंत्रालय आहे, तर महिला बालविकास मंत्रालयाचा उद्देश आहे की 2030 पर्यंत जो बालविवाह आहे तर तो आपण शून्यापर्यंत आणावा. आता शून्यापर्यंत समजा आपण शून्यापर्यंत जे नाही आणू शकलो तर एक टक्का किंवा 2% जर पर्यंत जरी कमी आणलो तर तो खूप चांगले अचीवमेंट असेल असं मला वाटतंय. बालविवाह मुळातच थांबणे ही खूप म्हणजे त्यासाठी खूप काम करायची गरज आहे, ज्यामध्ये फक्त यंत्रणांनाच काम करून उपयोगाचं नाही आहे. आता यामध्ये आपल्या ग्रामीण भागात बरेच यंत्रणा काम करतायत पण त्या स्पेशली बालविवाहावर करत नाहीत. म्हणजे बालविवाह थांबवायचं जे काम आहे तर ते बऱ्याच आरोग्य विभाग आहे, आपला जे शिक्षण विभाग आहे, आपल्या ग्रामपंचायत विभागाचे जे कर्मचारी आहेत, जिल्हा परिषदेचे जे काम करतात, यांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन या बालविवाह थांबवण्याबाबतची जी काय आणि बालविवाहामुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत तर त्याचा प्रचार प्रसिद्धी करायला पाहिजे. आणि आपण बऱ्याच वेळेला बघतो की ग्रामीण स्तरावर ग्रामसभा भरतात, तर या ग्रामसभेमध्ये पण असे बालविवाह होऊ नयेत यासाठी त्यांनी विषय घ्यायला पाहिजेत. तसेच बरेच मुले शाळेत जात असतात आणि आपण बघतो की आता प्राथमिक शाळा किंवा माध्यमिक शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समिती असते, तर ते शाळा व्यवस्थापन समितीने सुद्धा आपल्या शाळेतील जी काय मुलं ड्रॉपआउट होणार आहेत किंवा ज्या नापास झालेले मुलं आहेत किंवा नापास झालेली मुले आहेत तर यांच्यावर थोडंसं लक्ष दिलं किंवा त्यांना शैक्षणिक प्रवाहात कसं आणता येईल तर याच्यावर थोडं लक्ष दिलं तर बालविवाह कमी होण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं.
खरं तर खूप चांगला मुद्दा तुम्ही सांगितलात आणि यासाठी प्रत्येकानंच एक चांगलं पाऊल उचलणं गरजेचं आहे. आणि जी मुलं आहेत ज्यांचं वय 18 पेक्षा कमी आहे आणि जर त्यांचं लग्न लावून देत असतील पालक त्यांचे तर त्या मुलांनी सुद्धा पुढाकार घेऊन ते सुद्धा कंप्लेंट करू शकतात.
हो, आपण बघतो तर ज्या वेळेला बालविवाह घडतो तर त्यावेळेला बालविवाह करणं हा कायद्याने गुन्हा आहे, ज्यामध्ये बालविवाह करणारे जो प्रौढ पुरुष आहे किंवा ज्यांचा विवाह बालविवाह होणार आहे त्यांचे आई वडील आहेत किंवा नातेसंबंध आहेत किंवा बालविवाहामध्ये जे सहभागी होणारे व्यक्ती आहेत तर या सर्वांच्यावर बालविवाह प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल केले जातात, ज्यामध्ये ते संबंधित जे दोषी आहेत तर त्यांच्यावर त्यांना 2 वर्षाची कारावास आणि 1 लाख रुपये पर्यंत दंड अशी शिक्षा आणि कोर्टामार्फत अशी शिक्षा दिली जाते. आणि बालविवाह जे दाखल करण्याचं हे आहे प्रोसेस आहे तर याच्यासाठी बालविवाह प्रतिबंध अधिकारी घोषित केलेले आहेत, तसे नमूद आहेत. आणि यामध्ये ग्रामीण भागामध्ये जर बालविवाह झाला असेल तर त्या जे ग्रामीण भागातले जे ग्रामसेवक असतात तर ते ग्रामसेवक या कायद्याचे प्रतिबंध अधिकारी म्हणून घोषित केलेले आहेत. आणि शहरी भागामध्ये जे नागरी सीडीपीओ आहेत, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी आहेत, तर ते यासाठी बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून घोषित केलेले आहेत. तर त्यांची ती जबाबदारी आहे की संबंधित ठिकाणी जाऊन तर त्याची तपासणी करून किंवा संबंधित ठिकाणी भेट देऊन त्यांच्यावर संबंधितावर गुन्हे दाखल करतो. आणि ज्या वेळेला असे बालविवाह होतात किंवा आपण बऱ्याच वेळेला बालविवाह थांबवतो अशा मुलींचे परत बालविवाह होऊ नयेत. किंवा बऱ्याच वेळेला आपण बघतो की बालविवाह होताना जी बऱ्याच परिस्थिती असतात की त्यामुळे बालविवाह होत असतो, तर बऱ्याच ठिकाणी काही मुले अनाथ असतात, निराधार असतात, बाकीच्या आपण गाव स्तरावर बघत असतो त्या मुलींच्यावर बरेच अन्याय अत्याचार होतात असतात, अशा सगळ्या कारणांना कंटाळून त्यांचे पालक बालविवाह करत असतात. तर अशा वेळेला आपण त्या कुटुंबाची ज्या वेळेला बालविवाह थांबवतो आणि परत ते बाहेर जाऊन परत बालविवाह करू नयेत त्यासाठी आपण त्यांना समुपदेशन करतो. त्यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या वतीने त्यांना समुपदेशन करतो आणि त्या संबंधित ज्या बालविवाहांवर होणारी मुलगी आहे किंवा 18 वर्षातील कोणीही असेल तर त्यांना आपण बालकल्याण समितीसोबत समोर सादर करतो. आणि बालकल्याण समिती त्या बालकाच्या हिताच्या दृष्टीनं जर त्यांना पालकांच्या ताब्यात दिली तर आपण त्या मुलगीला 18 वर्ष होईपर्यंत त्याचा फॉलोअप घेतो की जेणेकरून त्याचा परत विवाह होऊ नये. आणि तिचे जर संगोपन करणं किंवा तिचे पालन पोषण करण्यासाठी त्याचे पालक जण सक्षम नसतील तर त्याचे शासन म्हणून सगळी जी काही जबाबदारी आहे तर ते शासन उचलतं. ज्यामध्ये आपण त्या मुलीला आपल्याकडे जिल्ह्यामध्ये बालगृह आहे, आपल्याकडे जवळपास जिल्ह्यामध्ये 14 बालगृह आहेत, तर त्या 14 बालगृहापैकी आपण त्या मुलीच्या ह्याच्यानुसार आपण तिला तिथे ऍडमिशन करतो आणि तिथून 18 वर्षापर्यंत जो होणारा खर्च आहे तर तो सगळा खर्च आपण शासनाच्या वतीने करतो. ते शिक्षण वगैरे सगळं आपण शासनाच्या वतीने करतो.
खूप छान फॅसिलिटीज उपलब्ध आहेत आणि त्यामुळेच बालविवाह व्हायला नको. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जर मदत मिळत असेल या सगळ्या गोष्टींची तर नक्कीच ही खूप एक चांगली गोष्ट. आणि खरंच सर तुम्हालाही बऱ्याच वेळा बऱ्याच जणांचा रोष पत्करावा लागतो, काही अशा समस्यांना सामोरे जावं लागतं, त्यातूनही तुम्ही तुमचं काम चालू ठेवता आणि त्यामुळे नक्कीच तुमचंही अभिनंदन आणि पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी शुभेच्छा तुम्हाला.
थँक्यू.
मंडळी, आज मल्लेवाडी गावामध्ये आम्ही आलेलो होतो आणि इथं या गावामध्ये गावच्या सोसायटीच्या ठिकाणी आणि गावच्या हायस्कूलमध्ये दोन ठिकाणी आम्ही पथनाट्य सादर केली. तर शाळेतल्या मुलांचं मत आपण जाणून घेतलं, त्यांचे शिक्षक जे आहेत ते सुद्धा आपल्यासोबत बोलले. आणि सर्वतोपरी आभार आहेत या गावचे सरपंच विनायक पाटील साहेब ज्यांनी आपल्याला आज ही संधी दिली की गावात पथनाट्य आपण सादर केलं. आणि तसंच बाल संरक्षण अधिकारी नागरगोजे साहेब सुद्धा आपल्यासोबत बोलले, त्यांनी सुद्धा बरीचशी आपल्याला माहिती दिली, बालविवाह या विषयावरचे कायदे आणि शिक्षा सांगितल्या, त्यांचेही खूप खूप धन्यवाद. लोकांच्या मध्ये सगळ्या गोष्टी माहिती असून सुद्धा लोक अजूनही म्हणावे तितके जागृत नाहीयेत असंच लक्षात येतं. किंवा आपण म्हणतो ना की महत्वाचं असतं ते नव्या पिढीमध्ये आपले उपचाराचे किंवा उपदेशाचे डोस देणं. आणि यासाठीच हा आम्ही प्रयोग सादर केला होता शाळांमध्ये, जास्तीत जास्त मुलांना या गोष्टीबद्दल माहिती व्हावी हाच आमचा हेतू होता. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला नक्की आमच्यापर्यंत तुमच्या प्रतिक्रिया पोहोचवा.
त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0233-2322-101 किंवा 322-102.
तोपर्यंत मी मयुरेश आजच्या कार्यक्रमामध्ये इथंच थांबतो. पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
सेंटर फॉर SBCC च्या वतीने आणि युनिसेफच्या सहकार्याने आमची उर्मिला.
परंपरा ही महाराष्ट्राची, जरी पेटा अंजिल्याची, नाव प्रसांगली परी चांगली, नाट्य पंढरी संतांची, सर्वांवरती एक शिरकेच पुरी.
You are listening to 90.4 Green FM. Suno Green, Raho Evergreen.